नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. आयच्यान सुरू जावपी 18वें लोकसभेचे अधिवेशन विकसीत भारत तयार करपाच्या संकल्पनेन सुरू जाता अशें म्हणून आपले सरकार सगळ्यांक वांगडा घेवन देश सेवे खातीर आनी जनतेच्यो आकांक्षा पुराय करपा खातीर सातत्यान यत्न करतलो अशें अधिवेशना आदी संसदे भायर प्रसार माध्यमाकडेन उलयतना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळें. सरकार चलोवपाक बहुमताची गरज आसता, पूण देश चलोवपाक सगळ्यांची सहमती खूप म्हत्वाची आसता अशें तांणी म्हळें. आपल्या सरकाराक सगळ्यांक वांगडा घेवन आनी संविधानाचे पावित्र्य राखून निर्णयांची गती वाडोवपाची आसा हाचेर तांणी भर दिलो. संवसारातली सगळ्यांत व्हडली वेंचणूक अतिशय भव्य आनी गौरवशाली पद्दतीन जाली. लोकसभेची वेंचणूक खूप म्हत्वाची जाल्या कारण स्वातंत्र्या उपरांत दुसरे फावट देशातल्या जनतेन सलग तिसरे फावट सरकाराक काम करपाची परवानगी दिल्या अशें मोदी हांणी म्हळें. देशाच्या जनतेक विरोधकांची बऱ्या पावलांची अपेक्षा आसा आनी लोकशायेची प्रतिश्ठा राखपाक विरोधक तांच्यो अपेक्षा पुराय करतले अशी आस्त तांणी उक्तायली. 18व्या लोकसभेचे खासदार सर्वसामान्यांच्यो अपेक्षा पुराय करपाचो यत्न करतले असो विश्वास तांणी उक्तायलो. 18व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात आयज नव्यान वेचून आयिल्ल्या खासदारांनी सभाघराचे सदस्य म्हणून सोपूत घेतलो. लोकसभेचे फुडारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सगळ्यांत पयली सभाघराचे सदस्य म्हणून सोपूत घेतलो. प्रोटेम स्पीकर भर्तुहारी महताब हांणी मोदी हांकां सोपूत दिलो. उपरांत महताब हांकां सभापतीची वेंचणूक जाय म्हणसर मदत करपाक नियुक्त केल्ल्या अध्यक्षांच्या पॅनलाचोय सोपूत जालो. भाजपा खासदार राधामोहन सिंग आनी फग्गन सिंग कुलस्त हांणी अध्यक्ष म्हणून सोपूत घेतलो, पूण काँग्रेसीचे खासदार के सुरेश, द्रमुकाचे खासदार टी आर बाळू आनी टीएमसीचे सुदीप बंदोपाध्याय हांणी पॅनल सदस्य म्हणून सोपूत घेवप टाळे. उपरांत केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग, अमित शाह, नितीन गडकरी, शिवराज सिंग चौहान, मनोहर लाल, पियुष गोयल, जितनराम मांझी, राजीव रंजन उर्फ लल्लन सिंग, डॉ वीरेंद्र कुमार, किरेन रिजिजू, चिराग पासवान, ज्योतिरादित्य सिंधिया, अन्नपूर्णा देवी आनी हेरांनी लोकसभा सदस्य म्हणून सोपूत घेतलो. तशेंच केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल हांणी आसामी भाशेंत सोपूत घेतलो, तर के राम मोहन नायडू आनी जी किशन रेड्डी हांणी तेलगूत सोपूत घेतलो. सी आर पाटील हांणी गुजरातींत, तर प्रतापराव जाधव हांणी मराठीत सोपूत घेतलो. डॉ जितेंद्र सिंग हांणी डोगरी भाशेंत, सुरेश गोपी हांणी मल्याळमांत, सुकांता मुजुमदार हांणी बंगालींत, तर दुर्गादास उईके हांणी संस्कृत भाशेंत सोपूत घेतलो. 12व्या पासपोर्ट दिसा निमतान परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी भारत आनी विदेशातल्या सगळ्या पासपोर्ट अधिकाऱ्यांक शुभेच्छा दिल्यात. सोशल मिडिया पोस्टात आपलो संदेश दितना जयशंकर हांणी भारताच्या नागरिक केंद्रीत परराष्ट्र धोरणाच्या मिशनाक मुखार व्हरपाक तांच्या यत्नांची तोखणाय केली. परराष्ट्र मंत्रालय पासपोर्ट सेवा अधिक वेळार, विश्वासपात्र, सुलभ, नागरिकां खातीर अनुकूल, पारदर्शक आनी सोपी करपाच्या आपल्या वचनबद्धतेची खात्री दिता अशें जयशंकर हांणी म्हळें. मंत्रालय सुमार 1.65 कोटी पासपोर्ट संबंधित सेवा नागरिकांक प्रदान करतले अशें तांणी सांगले. फाटल्या वर्सा पासपोर्ट आनी हेर संबंधित सेवांत सुमार 15% प्रशासनीय वाड जाल्ल्याचो तांणी कौतुक केलो. नागरिकांच्या दारा मेरेन पावपाक मंत्रालयान आतां मेरेन 440 पोस्ट ऑफर्स पासपोर्ट सेवा केंद्र कार्यान्वीत केल्यात अशें जयशंकर उलयले. पासपोर्ट पोलीस एप 25 राज्यां आनी केंद्रशासित प्रदेशांत सुरू केल्यात आनी सुमार 1000 पुलीस स्टेशनां आसपावतात. कागद विरयत दस्तऐवजीकरणाची प्रक्रिया सुटसुटीत करपा खातीर पासपोर्ट सेवा प्रणाली लेगीत डिजी लॉकर प्रणाली कडेन यशस्वीपणान जोडल्या अशेंय तांणी सांगले. एकूण अन्न सुरक्षा वेवस्थापीत करपा खातीर आनी साठेबाजी तशेंच बेईमानी रोखपा खातीर केंद्रान सगळी राज्यां आनी केंद्रशासित प्रदेशांतले व्यापारी, घाऊक विक्री करपी, किरकोळ विक्री करपी, व्हड सांखळी विक्रेते आनी प्रोसेसर हांकां लागू आशिल्ल्या गव्हाचेर साठो मर्यादा लागू केल्या. नवी दिल्लींत प्रसार माध्यमाकडेन उलयतना अन्न आनी भौशीक वितरण विभागाचे सचीव संजीव चोप्रा हांणी सांगले की वेपारी आनी घाऊक विक्रेत्यां खातीर गव्हाचो साठो मर्यादा 3000 मेट्रीक टन, तर किरकोळ विक्रेत्यां खातीर तो 10 मेट्रीक टन आसतले. व्हड साखळी किरकोळ विक्रेत्यां खातीर स्टॉक मर्यादा प्रत्येक आउटलेटा खातीर मेट्रीक टन आनी तांच्या डेपोत 3000 मेट्रीक टन आसतली. ही स्टॉक मर्यादा 31 मार्च 2025 म्हणसर लागू उरतली. गव्हाच्यो किमती स्थिर उरतली हाची खात्री करपा खातीर सरकार आवश्यकतेच्या आधारान स्टॉक मर्यादाचे पुनरावलोकन करतलो अशें तांणी सांगले. गव्हाच्या उणावा विशीं प्रसार माध्यमांची खबर तांणी भायर आयली आनी देशांत गव्हाचो उणाव ना म्हूण स्पश्ट केलें. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.